पुस्तक पंचायत राज्य, लेखक गांधीजी, वाचक विद्या पाटील। प्रकरण 17 समग्र ग्रामसेवा। समग्र ग्रामसेवकाला गावात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची ओळख असली पाहिजे आणि त्याला शक्य असेल ती हरेक प्रकारची मदत त्याने सर्वांना केली पाहिजे। याचा अर्थ असा नव्हे की त्याला एकट्याला सर्व काही करता येईल। स्वावलंबी कसे व्हावे याबद्दलचे मार्गदर्शन तो ग्रामस्थांना करील आणि त्यांना लागणारी मदत व माल तो मिळवून देईल। तो आपल्या मदतनीसांना शिकवून तयार करील। तो त्यांना मने अशी रीतीने जिंकेल की ते आपणहून त्याला सल्ला विचारतील आणि तो अनुसरतील। समजा मी एका गावात तेल घाणा घेऊन जाऊन राहिलो तर मी एक दरमहा 15-20 रुपये मिळणारा तेली होऊन राहणार नाही। मी एक महात्मा घाणावाला होईल। महात्मा शब्द मी येथे सहज गमतीने वापरला आहे, परंतु माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की तेली म्हणूनच मी असा एक नमुनेदार गावाला होईल की त्यांनी माझे अनुकरण करावे। गीता आणि कुराण समजणारा असा तेली मी असेल। माझी विद्वत्ता निदान इतकी असेल की गाववाल्यांना मुलांना मला शिकविता येईल। वेळ नसल्यामुळे मला कदाचित ते करता येणार नाही। गाववाले माझ्याकडे येतील आणि मला म्हणतील, मेहरबानी करून आमच्या मुलांना शिकवण्याची काहीतरी व्यवस्था करा। मी मग त्यांना म्हणेन, मी तुमच्याकरता शिक्षकाची व्यवस्था करतो, पण त्याचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल। आणि ते मोठ्या खुशीने तो खर्च सोसावायला तयार होतील। मी त्यांना सूत कातावयास शिकवीन आणि ते जेव्हा माझ्याकडे येऊन एक विणकर पाहून द्या असे म्हणतील, तेव्हा ज्या शर्तीवर मी त्यांना शिक्षक मिळवून दिला त्याच शर्तीवर त्यांना एक कोष्टी बघून देईल। तो कोष्टी त्यांना आपले स्वतःचे कापड कसे विणावे ते शिकविल। मी त्यांच्या मनावर स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्व बिंबवीन आणि ते जेव्हा मला म्हणतील की आम्हाला एक झाडूवाला बघून द्या, तेव्हा मी त्यांना सांगेन, मीच तुमचा झाडूवाला आहे आणि मी तुम्हा सर्वांना भंगीकाम शिकवतो। समग्र ग्रामसेवकाची माझी जी काही कल्पना आहे ती अशी आहे। हरिजन 17/3/1946। गावातील तट। मोठी उद्वेगाची व खेदाची गोष्ट आहे की या हिंदुस्तान देशात शहरामध्ये जसे पक्षभेद व तट आहेत तसेच ते खेडेगावात देखील आढळून येतात। आणि सत्तेचे राजकारण जेव्हा खेड्यात शिरते तेव्हा ते खेड्यातील लोकांचे हित करण्याच्या विचारण्याऐवजी आपल्या पक्षातील लोकांची सत्ता कशी अधिक वाढेल याच विचारणे येते। आणि मग ग्रामस्थांना त्यांची मदत होण्याऐवजी ते एक विघ्नच होऊन बसते। मी असे म्हणेन की याचा परिणाम काहीही असो, आपण शक्य तितका स्थानिक मदतीचा उपयोग करून सत्तेच्या कलंकापासून मुक्त राहिलो तर आपली फारशी फसगत होणार नाही। आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे, शहरातील इंग्रजी शिकलेल्या स्त्री पुरुषांनी देशाच्या पाठीचा केवळ कणाच असलेल्या खेड्यांची अक्षम्य हयगय केली आहे। आपण केलेल्या दुर्लक्षाचे स्मरण केले म्हणजे आपल्या अंगी सोशिकपणा येईल। एक तरी प्रामाणिक कार्यकर्ता नाही असे एकही खेडे माझ्या अजून पाण्यात नाही। आपल्या खेडेगावात काहीतरी गुणवत्ता आहे हे ओळखण्या इतकी नम्रता जर आपल्या ठिकाणी असेल तर असा प्रामाणिक कार्यकर्ता आपल्याला सापडेल। मात्र स्थानिक राजकारणातून आपण आपली वाट अगदी सरळपणे काढली पाहिजे। हेही करणे आपल्याला साधेल, मात्र आपण सर्वच पक्षांची व पक्षहीनांची मदत जर ती चांगली असेल तर घेतली पाहिजे। प्रमुख कार्यकर्त्याला मी असे स्वच्छपणे सांगेन, जर तुम्हाला काही बाहेरची मदत मिळत असेल तर ती घेणे टाळा। एकाकीच काम करा, धैर्याने काम करा, हुशारीने काम करा आणि ते फक्त स्थानिक मदत घेऊनच करा। जर या कामी तुम्हाला यश आले नाही तर दुसऱ्या कोणा व्यक्तीला अगर स्थितीला दोष देण्याऐवजी स्वतःवर तो दोष घ्या। हरिजन 2/3/1947।